एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो। नमस्कार श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
वचन से मन की आंखें खोल दे, मसीह तेरे बाँह होगा, सहारा मिलेगा, सहारा मिलेगा तेरा प्यार मिलेगा। तेरे बिन जिंदगी नरक बन गई है, नरक बन गई है, मौत बन गई है।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
कृपेचा काळ बंद होणे। श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत। आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 16 आणि ह्याचे शीर्षक आहे कृपेचा काळ बंद होणे। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आम्हाला या अध्यायामधून कुठला बोध प्राप्त होतो यावर आपले आपण लक्ष केंद्रित करूयात। कृपेचा काळ केव्हा बंद होईल हे कोणालाच ठाऊक नाही। देवाने आपल्याला प्रकट केले नाही की हा संदेश कधी बंद होईल आणि कृपेचा काळ कधी समाप्त होईल। या गोष्टी आपल्याला प्रकट होतील, परंतु आपण याचा विचार करायला हवा। परंतु स्वर्गामध्ये कमिटीमध्ये कोणते गुपित ठेवले आहे याविषयी आपण विचार करू नये। मला अनेक पत्रे आली आणि विचारण्यात आली की कृपेचा काळ कधी बंद होईल, याविषयी काही विशेष प्रकाश मिळाला आहे काय। मी उत्तर दिले की मला एकच संदेश मिळाला आणि तो म्हणजे आता आपल्याला दिवस आहे तोपर्यंत काम करायचे आहे, कारण लवकरच रात्र येणार आहे आणि तेव्हा कोणी मनुष्य काम करू शकणार नाही। रविवार कायद्याची सक्ती म्हणजे कृपेचा काळ बंद होणे। देवाने मला स्पष्ट दाखविले की कृपेचा काळ बंद होण्या अगोदर श्वापदाची मूर्ती प्रकट होईल। ही सर्वात मोठी परीक्षा असेल। श्वापद मूर्ती काय आहे आणि ती कशा प्रकारे घडविली जाणार आहे ही मूर्ती दोन शिंगाच्या श्वापदाने केलेली आहे. प्रगटीकरण याचा 13:11-17 ही मूर्ती श्वापदाची आहे आणि श्वापदासाठी केली आहे. प्रगटीकरण याचा 13:1-10 तेव्हा ती मूर्ती कशी काय आहे व कशा प्रकारे घडविली जाणार आहे हे समजण्याकरिता आपण श्वापदाच्या पोपच्या स्वरूपाचा स्वभाव गुणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जेव्हा सुरुवातीचे ख्रिस्ती चर्च भ्रष्ट होऊन शुभ वर्तमानाच्या साधेपणापासून दूर गेले व त्याने विधर्मी विधी व रीती रिवाज स्वीकारले तेव्हा ते देवाचे सामर्थ्य व देवाचा पवित्र आत्मा गमावून बसले. मग लोकांच्या विवेकावर नियंत्रण करण्यासाठी त्या चर्चने शासकीय सत्तेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून पोपची चर्च संघटना अस्तित्वात आली. हेच ते चर्च आहे ज्याने स्वतःच्या उद्दिष्ट पूर्तीकरिता व विशेषतः पाखंडी मते बाळगणाऱ्यांना शिक्षा करण्याकरिता राजसत्ता स्वतःच्या हाती घेतली व वापरली. श्वापद पोप चर्च आहे. जेव्हा प्रोटेस्टंट मंडळ्या त्यांच्या तत्वाच्या अंमलबजावणी करिता शासकीय सत्तेची मदत घेऊ लागतील तेव्हा धर्मभ्रष्ट प्रोटेस्टंट पंथाचे जे स्वरूप होईल श्वापदाची मूर्ती हे ते स्वरूप असेल. श्वापदाची खून काय आहे याचा खुलासा अजून व्हायचा आहे. शिक्का मारणे संपल्यावर कृपेचा काळ बंद होतो. संकट काळामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला जिवंत देवाचा शिक्का मिळेल. जेव्हा मी पाहिले की 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोनांवर 4 वारे अडून धरत होते मग मी पाहिले दुष्काळ आणि तलवार राष्ट्रावर राष्ट्र उठले आणि पूर्ण जगामध्ये गोंधळ माजला. मी पाहिले स्वर्गात देवदूतांची साखळी आणि सारखी धावपळ चालू आहे. हे स्वर्गातून पृथ्वीवर व पृथ्वीवरून स्वर्गात सारखी ये जा करीत आहे असे मी पाहिले. पृथ्वीवरून एक देवदूत एक लोखंडी व शाईची दौत घेऊन येशूकडे आला. पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाल्याचा अहवाल त्याने दिला. पृथ्वीवरील संतांची मोजणी करून त्यांच्यावर शिक्का मारण्यात आला आहे असे त्याने सांगितले. 10 आज्ञा असलेल्या कोशामध्ये आणि कोशापुढे येशू सेवा करीत होता. त्याने धुपाटणे खाली टाकून दिले असे मी पाहिले. त्याने हात उंच करून मोठ्याने म्हटले पूर्ण झाले. थोडाच काळ होता जसे काय तसेच होते परंतु तोपर्यंत राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठले होते. तेथे आता बोलणी नव्हती किंवा करार नव्हता तरीही देवाच्या लोकांवर शिक्का मारीपर्यंत देवदूतांनी 4 वारे अडून धरले होते. नंतर मात्र पृथ्वीवरील सामर्थ्य शेवटच्या मोठ्या लढाईसाठी सज्ज राहील. पृथ्वीवरून परतणारा एक देवदूत घोषणा करीत की त्याचे काम झाले आहे. जगावर शेवटची कसोटी आणली गेली आहे. देवाशी एकनिष्ठ राहिल्याचे ज्यांनी ज्यांनी सिद्ध केले आहे त्या सर्वांना जिवंत देवाचा शिक्का देण्यात आला आहे. मग ख्रिस्त पवित्र स्थानातील त्याची मध्यस्थी बंद करील. तो हात उंचवील व मोठ्या आवाजात म्हणेल आता झाले. कृपेचा काळ अचानक अनपेक्षित बंद होईल. जेव्हा येशू लोकांच्या वतीने विनंती ऐकण्याचे थांबवेल तेव्हा सर्वांची निर्णय कायमचा ठरविला जाईल. कृपेचा काळ बंद होईल. स्वर्गातील मध्यस्थी बंद झाली. ही वेळ सर्वांवर अचानक येईल आणि जे आपल्या आत्म्यांना शुद्ध करण्याची निष्काळजीपणा करतात ज्यांनी सत्याचे पालन केले नाही ते झोपलेले आढळले. जेव्हा कृपेचा काळ बंद होईल तेव्हा अचानक व अनपेक्षित होईल. तो आणखीन थोडा वेळ असेल अशी आपली अपेक्षा होती परंतु आज आपली स्वर्गातील नोंद अगदी स्वच्छ असेल आणि आपल्याला ठाऊक असेल की देवाने आपला स्वीकार केला आहे. जेव्हा न्यायनिवाड्याचे कामकाज संपेल तेव्हा प्रत्येकांचे प्रारब्ध ठरविले गेलेले असेल. जीवनाकरिता किंवा मरणाकरिता आकाशातील मेघ बसून आगमन होण्यापूर्वी थोडा काळ अगोदर कृपेचा काळ संपेल. जलप्रलय सुरू होण्यापूर्वी नोहाने तारवात प्रवेश केल्यावर देवाने त्याला आत बंद केले होते व अधार्मिकांना आत जाता येणार नाही असे केले होते. परंतु आपला नाश ठरला आहे हे न जाणता पुढील 7 दिवस दुर्जनांनी बेपरवाईचे मौज मजा करण्यात व येणाऱ्या न्यायदंडाच्या इशाऱ्याबाबत हसे करण्यात घालविले. उद्धारक म्हणतो, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 24 अध्याय आणि 39 वचन. कोणत्याही नकळत मध्यरात्री येणाऱ्या चोराच्या चोर पावलांनी तो येईल. प्रत्येक मनुष्याने प्रारब्ध ठरविणारी निर्णायक घटना, पापी लोकांना देऊ केलेली घटना कायमची काढून घेण्यात येईल. जेव्हा संपत्ती मिळवण्यासाठी व्यवहारी माणूस उद्योगधंद्यात घडलेला असेल, जेव्हा तो मौज मजेची हौस करणारा आणि असणारा वासना तृप्तीत गुंतलेला असेल, तेव्हा फॅशन करणारी मुलगी तिच्या शृंगारात स्वतःचे भान विसरली असेल, त्या घटकेला अखिल पृथ्वीचा न्यायाधीश निकाल जाहीर करेल की तुला तागडीत तोलला आहे व तू उन्हा भरला आहे. दानियेलाचे पुस्तकाचा 5 अध्याय 27 वचन. कृपेचा काळ बंद झाल्यावर मानवाची कृती. जगाच्या शेवटापर्यंत व पृथ्वीवर धार्मिक जन व दुष्ट जन यांच्या मरत्या अवस्थेत जगत असतील. जेव्हा स्वर्गीय निवासस्थानात परत कधीही न बदलला जाईल असा शेवटचा कायमचा निकाल लावला जाईल, तेव्हा त्यासंबंधी पृथ्वीवरील लोकांना मुळीच जाणीव असणार नाही. लोक खातपीत होते, विकत घेत विकीत लागवड करीत होते, घरे बांधितच असतील. जेव्हा स्वर्गीय पवित्र स्थानात पुन्हा कधी न बदलणारा निकाल जाहीर केला जाईल व जगाचे भवितव्य सदा सर्वदा काळासाठी पक्के केले जाईल, तेव्हा पृथ्वीवरील लोकांना हे समजणार नाही. ज्या लोकांपासून देवाचा आत्मा सरते शेवटी कायमचा काढून घेतला जाईल, तेव्हा ते लोक धार्मिक विधी व कर्मकांड चालू ठेवतील. वाईटाच्या अधिपतीने त्यांच्या दुष्ट योजना पूर्ती करिता त्यांना ज्या सैतानी उत्साहाने उत्स्फूर्त केले होते, तो उत्साह देवाच्या कार्याकरिता आहे असे दृश्य रूपात भासविले जाईल. कापणीपर्यंत गहू आणि निधन एकत्र वाढतील. धार्मिक लोक सुद्धा शेवटपर्यंत दुष्ट लोकांच्या संपर्कात असतील. दुष्टाशी त्यांना तोंड द्यावे लागेल. देवाची मुले अंधाराच्या मुलांमध्ये विखुरलेली जातील. त्यांच्यातील हा फरक सर्वांनी पाहिला असेलच. ख्रिस्ताने जाहीर केले की जेव्हा तो येईल तेव्हा लोक आपल्याला व्यवसायामध्ये मग्न असतील. काही कापणी करत असतील तर काही कापणी करून पीक एकत्र करत असतील आणि काही जात्यावर दळत असतील. अविश्वास, ऐश आराम आणि नकार चालूच राहील. नास्तिकता आणि अविश्वास ज्याला म्हणतात, विज्ञान ज्याने ख्रिस्ती विश्वासाला सुरुंग लावला आहे, पवित्र शास्त्रातील चुका काढणे व त्या काल्पनिक असल्याचे सांगणे, या सर्व प्रकारच्या प्रसारामुळे लोकांमध्ये हा स्वीकार केला गेला आहे. यामुळे अनेकांनी बायबलवर अविश्वास दाखवून नास्तिक विज्ञानाचे अनुकरण केले आहे. त्यांच्या दृष्टीने देवाचे ज्ञान काहीच नाही. ते म्हणतात, उद्याचा दिवस सुद्धा आज सारखाच असेल, भरभराट होईल. परंतु याचा अविश्वास व नास्तिकवादामध्ये आणि अधर्मामध्ये देव्य दूतांची आरोळी व त्यांच्या तुतारीचा आवाज येईल. आपल्या जगात सर्व काही कार्यरत आहे, गुंतलेले आहेत, स्वार्थी हेतूने कार्य करीत आहेत, परंतु येशू चोरासारखा येईल. स्वतःला देवाचे लोक म्हणविणारी माणसे जगिक लोकांप्रमाणे राहताना आणि देवाने मना केलेल्या गोष्टीमध्ये जगाच्या सोबतीनेच आनंद मानित असताना, जेव्हा जगाचा मोठा आराम व सुख लोलूपता, चर्चचा ऐश आराम, जेव्हा मंदिरामध्ये लग्न लावण्याकरिता घंटानाद होत असतील, सर्व जगिक भरभराटीची अनेक अनपेक्षित असतील, तेव्हा आकाशातून वीज चमकते तसे एकाएक त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या आशांचा व उज्ज्वल वाटणाऱ्या स्वप्नसृष्टीचा अंत होईल. मनुष्य त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये पूर्णपणे गुंतलेले असतील. जेव्हा लोटाने आपल्या कुटुंबियांना सदोमावर येणाऱ्या नाशाविषयी सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्यांच्याकडे पहा, आता ते धर्म वेळेपणा आणि उत्साह. जेव्हा शहराचा नाश झाला तेव्हा त्यांची तयारी नव्हती. ख्रिस्त येण्याच्या वेळी असेच होणार. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आपल्या व्यवहारामध्ये इतके गुंतलेले असतील की त्यांना कळणारही नाही. जेव्हा मंत्री, शेतकरी, व्यापारी, वकील, मोठी माणसे, सुशिक्षित व धनवान म्हणतील शांती आहे, सुरक्षा आहे, तेव्हा अचानक नाश होईल. लोकांनी ख्रिस्ताच्या शब्दात सांगितले आहे की तो चोरासारखा येईल, रानामध्ये जंगली जनावर आपल्या शिकारीच्या मागावर आहे आणि अचानक तो पिंजरात अडकते, तसेच होईल. जेव्हा लोक समाधानी असतील, मौज मजा करतात, आनंदी असतील, विकत घेतील आणि विकतील, शांती असेल, अशा वेळी चोरीच्या उद्देशाने चोर येतो, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. धार्मिक पुढारी पूर्णपणे आशावादी असतील. जेव्हा तत्वज्ञानांनी कारणे सांगून देवाच्या मनातील लोकांच्या आणि देवाच्या न्यायाची भीती काढून टाकली, धार्मिक शिक्षण दीर्घ भविष्याची व शांतीची हमी देतात, भरभराटीचा काळ असल्याचे सांगतात. व्यावसायिक व व्यापारी मोठमोठ्या इमारती बांधित आहेत, मेजवान्या झोडत आहेत, लग्न करीत आहेत आणि देवाचा इशारा नाकारित आहेत, त्यांच्या संदेशांना छळत आहे, तेव्हा अचानक त्यांच्यावर नाश येईल आणि त्यांचा निभाव लागणार नाही. देवाचा दिवस कधीही येहो, परंतु दुर्जनांकरिता तो नकळतच होईल आणि येईल. जेव्हा जीवनाचे रळगराने नेहमीप्रमाणे चाललेले असेल, जेव्हा मौज मजेत लोक कामधंदा व्यवहारात आणि पैसे मिळवण्यात गुंतलेले असतील, तेव्हा धर्मपुढारी जगाच्या प्रगतीची व ज्ञान प्रचाराची स्तुती करतीलच. व लोक फसव्या सुरक्षामध्ये निष्काळजी असतील, तेव्हा मध्यरात्र पहारा नसलेल्या घरामध्ये चोर जसा गुपचूप येतो, तसाच विनाश दुष्ट लोकांवर येईल आणि कोणीच निभावणार नाही. कृपेचा काळ बंद झाल्याचा सैतानाचा अंदाज. संकट काळात सैतान दुष्ट लोकांना चेतून देवाच्या लोकांना नष्ट करण्याविषयी सांगतो, परंतु त्याला ठाऊक नाही की स्वर्गातील पुस्तकांमध्ये त्यांच्या नावाचे पुढे क्षमा हा शब्द लिहिला आहे. जसे सैतानाने एसावाला याकोबा विरुद्ध चेतविले, तसे तो संकट काळात देवाच्या लोकांना नष्ट करण्याला दुष्टांना चेतविल. जसे त्याने याकोबा विरुद्ध आरोप केले होते, तसे तो देवाच्या लोकांविरुद्ध त्याचे आरोप आग्रह धरून करेल. जगाला तो स्वतःची प्रजा मानतो, पवित्र देवदूतांना तो देवाच्या लोकांचे संरक्षण करताना पाहतो, त्याच्या पापांची क्षमा झाली आहे असा तर्क करतो, परंतु स्वर्गीय पवित्र स्थानात त्याच्याबद्दल निकाल लागलेला आहे हे त्याला माहीत नसणार. वचनाचा दुष्काळ. ज्यांना देवाच्या वचनाची किंमत कळाली नाही, देवाचे सेवक त्यांच्याकडे वचन घेऊन आले होते, ती नाकारण्यात आले होते. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की ते समुद्रापासून ह्या आणि समुद्राच्या त्यापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेकडे पळझड जातील व परमेश्वराकडून वचन प्राप्त करून घेण्यासाठी तरी त्यास ते प्राप्त व्हायचे नाही. आमोस याचा 8:12 भूमीवर देवाचे वचन ऐकण्याचा दुष्काळ पडेल. स्वभावाचे परिवर्तन शक्य नाही. देव सामर्थ्याने व मोठ्या गौरवाने येत आहे, नंतर ते त्यांचे कार्य असेल की धार्मिक आणि दुष्ट लोकांची विभागणी करणे, परंतु एका भांड्यातील तेलाची वाटकी रिकाम्या भांड्यात करता येत नाही. तेव्हा ख्रिस्ताच्या शब्दाची पूर्तता होईल, ते म्हणजे दोन स्त्रिया एकत्र दळीत असता एक ठेवली जाईल व एक घेतली जाईल. शेतामध्ये दोघे असणाऱ्यांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल, आणि धार्मिक आणि अधर्मी त्यांच्या जीवनात एकत्र असतील, परंतु देव हृदय पारखणारा आहे. तो भेद जाणतो, कोण त्याच्या आज्ञांचा सन्मान करतात, आज्ञा पालन करतात व त्याच्यावर प्रीती करतात हे त्याला ठाऊक आहे. कृपेचा दुसरा काळ दुष्टांना बदलू शकणार नाही. सध्या आपल्याकडे जी संधी आहे तिचा उत्तम वापर करू शकतो, कारण आपणास स्वर्गासाठी तयार करण्यासाठी दुसरा कृपेचा काळ मिळणार नाही. ही आपणास एकच आणि शेवटची संधी आहे, म्हणून या संधीचा योग्य वापर करून कृपेचा काळ बंद होण्या अगोदर स्वतःमध्ये बदल करणे, त्याच्या आज्ञा पालन करणे आवश्यक आहे, तरच आपण त्याचे तयार केलेल्या जागेसाठी योग्य होऊ. देवाचे दुसरे येणे झाल्यावर कृपेचा दुसरा काळ नसणार. जे कोणी असे म्हणतील ते फसविणारे आहेत, चुकीचा मार्ग दाखविणारे असतील. नोहाच्या काळामध्ये नोहा तालवात गेल्यानंतर दार बंद झाले, हे कधीही उघडू शकले नाहीत. तालवात जे लोक गेले केवळ तेच वाचले. येशूचे दुसरे येणे सुद्धा अस्तित्व आहे. जेव्हा तो ढगावरून येईल यावेळी तारण मिळवण्यासाठी दुसरी संधी कोणालाही मिळणार नाही. सर्वांचा निर्णय ठरलेला असणार, सर्वांची कसोटी झालेली असणार. त्यांना मिळालेल्या प्रकाशावरून त्यांची चाचणी होईल. जे सत्यापासून दूर जाऊन कल्पनेतेवर जातील त्यांना पुन्हा कृपेचा काळाची संधी नाही. हजार वर्षाचा काळ एकदाच असेल. पवित्र आत्म्याने जर एखाद्याचे परिवर्तन आणले तर ते सत्य दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणजेच पवित्र आत्म्याचे दान एकाकडून दुसऱ्याकडे जाणार नाही, कारण ते स्वभावाच्या परिवर्तनासाठी तयार नसणार. कृपेचा काळ सर्वांना दिला आहे. जे त्याचा योग्य वापर करून घेतात त्यांचे तारण होईल, परंतु जे स्वतःच्या तारणाची खटपट करणार नाही ख्रिस्त त्यांना दुसरी संधी देणार नाही. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला अगदी स्पष्टपणे समजून सांगितलेलं आहे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे की कृपेचा काळ केव्हा संपणार आहे आणि त्याची सुरुवात केव्हापासून होणार आहे, अंत कसा होणार आहे याची तू आम्हाला माहिती दिली आणि स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहेत की जे विश्वासू आहेत आणि आपला विश्वास शेवटपर्यंत टिकून आणि कायम ठेवतील त्यांचा स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश आहे. ये प्रभू, आमचे मन परिवर्तित तू कर आणि आम्हाला शुद्ध कर. आम्हाला बऱ्या आणि वाईटाचा भेद कळू दे तो अशासाठी की आम्ही तुझ्या राज्यात यावं. उपकार मानतो तू आमची प्रार्थना ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या maratheasamc@sudadventist.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.